चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश साखर कारखान्यांचा इथेनॉल उत्पादनावर जोर। केंद्र सरकारच्या सहकार्याचा लाभ घेत उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉल उत्पादनावर जोर दिला जात आहे। इथेनॉल प्रकल्पांवर जर नजर टाकली तर येणाऱ्या वर्षांमध्ये उत्तर प्रदेशकडून इथेनॉलचा पुरवठा वाढवण्याची शक्यता दिसत आहे। केंद्र सरकारकडून अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाची समस्या कमी करण्यासाठी उसाला इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। इथेनॉल उत्पादनासाठी जास्तीत जास्त साखर कारखान्यांना राजी करण्याच्या केंद्रांच्या प्रयत्नांमुळे उत्साहित होऊन उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखाने उसापासून केवळ इथेनॉल उत्पादनासाठी इच्छुक आहेत। केंद्र आणि राज्य सरकारही सकारात्मक धोरणांसाठी तत्पर आहे, जे साखर उद्योगाशी संबंधित सर्व भागधारकांसाठी लाभदायक होईल। राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामध्ये साखर कारखानदारांनी सांगितले की केंद्राच्या प्रोत्साहनाने समर्थित साखर उद्योगाचे सदस्य इथेनॉल क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील।